नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 6 जुलै 2023. घेऊया गुन्हेगारी बातम्यांचा आढावा. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात विविध 27 गुन्ह्यांच्या घटना घडल्या असून या प्रकरणी त्या पोलीस स्टेशनला गुन्हेगारी नोंद करण्यात आली आहे. जामनेर पोलीस स्टेशनला जबरी चोरी करून युवकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीतील एका वृद्धेला पॉलिश करून देण्याच्या नावाखाली 25 लाखांचे दागिने 2 भामट्यांनी लांबविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खळबळ उडाली आहे. तसेच दुचाकी चोरण्याच्या घटनांमध्ये दररोज प्रमाणे फैजपूर MIDC पोलीस स्टेशन येथे दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहे. याशिवाय पारोळा पोलीस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यात 35 हजारांचे गाय आणि बैल चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा पोलीस स्टेशनला आणखी चोरीच्या एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून यात 56 हजारांच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. MIDC पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात 5.5 लाखांचा ट्रक चोरल्याची फिर्याद देण्यात आली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात विवाहितेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील 14 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची नोंद करण्यात आली असून तसेच कासोदा MIDC भुसावळ बाजारपेठ धरणगाव जामनेर आदी ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात सरकारी एकमत अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच MIDC अडावद मुक्ताई नगर या पोलीस स्टेशनला अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात विवाहितांवर होणारे शारीरिक व मानसिक छळाच्या 3 घटनांची नोंद यावल पारोळा आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. अमळनेर रावेर मुक्ताई नगर भडगाव MIDC आदी पोलीस स्टेशनला विविध कारणांनी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रावेर शनीपेठ जिल्हापेठ धरणगाव नशिराबाद या ठिकाणी तरुणी आणि युवक हरविल्याच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यांमध्ये हरविल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.